अध्याय 12वा श्लोक क्रमांक 15। यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर् मुक्तो यः स च मे प्रियः। तरी सिंधुचे निमाजे जलचराभयनुपजे आणि जलचरीनुपगिजे समुद्रो जैसा। तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे नि आंगे न शिणे लोकु। किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुपगे जीवा जीवपणे जो। जगची देह जाहले म्हणनी प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजे नवीन। ऐसा द्वंद्व निर्मुक्तो भयोद्वेग रहितो याही वरी भक्तो माझ्या ठाई। तरी तया सागा मज मोहो काय सांगो तो परी आवो हे असो जीवे जीवो माझे नीतो। जो निजानंदे धाला परिणामो आयुष्य आला पूर्णते जाहला वल्लभोजो।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। मागच्या वेळेला आपण ध्यानासंबंधी पाहिलं या ध्यानामध्ये सोहम शब्दाच्या आलंबनासहित सुरुवातीच्या आलंबनासहित श्वासावर अनुसंधान ठेवण्याची सोहम ध्यान साधनेमध्ये समान पद्धत आहे। सर्वत्र हे सोहमचे श्वास घेत सुरुवातीला 5, 10, 12 अशा पद्धतीने आणि श्वास मन आणि सोहम शब्द याची सांगड घालत हे श्वास घ्यायला सांगितले जातात। खरं ध्यान तर याच्या पुढेच आहे आणि ही ध्यानाची गुरुपदिष्ट साधना जी आहे ती अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरु शिष्याला सांगतात। बहुतेक करून सर्व साधकांना ही पद्धत एकसारखीच सांगितली जाते सुरुवातीला. क्वचित जर कोणी तयारीचा साधक असेल तर सद्गुरू त्याची अंतरंगता लक्षात घेऊन त्याप्रमाणे थोडासा बदल देखील करतात. मात्र हा जो अधिकारानुरूप जो बदल होतो तो एकसारखी साधना जरी सांगितली तरी किंचित बदल आपल्याला जसं जमत आहे तशा पद्धतीने ती गोष्ट सहज साध्य करून साधक मिळवतो देखील. मागच्या वेळेला मी सांगितलं की ही जी पद्धत आहे याच्यामध्ये सोहमचे श्वास घेऊन झाल्यानंतर चिदाकाशामध्ये म्हणजे मस्तकाच्या प्रांतामध्ये जीव आणि परमात्मा हे दोन्हीही एकरूप झालेले आहेत. जीव परमात्मा दोन्ही बैसवोनी ऐक्यासनी जयाचिया हृदय भुवनी विराजती अशा पद्धतीने त्यांची एकता करून एकता भावून मग मात्र शब्दरहित विचाररहित अशा पद्धतीने चिदाकाशामध्ये किंवा चितगगनामध्ये मन पूर्णपणाने लीन करून आणि श्वास देखील त्या ठिकाणी अधिकाधिक थांबून साधक राहतो. कधी कधी साधक आपल्या श्वासाकडे संपूर्ण दुर्लक्ष करतो श्वास नेहमीसारखे चालू राहावेत असं सद्गुरू सांगतात. तरी देखील जर चिद्गगनामध्ये जाणीव शक्ती आणि मन किंवा मन एकत्रित केलं आणि तिथं ते थांबून धरलं तर आपोआप श्वास ऊर्ध्वगामी व्हायला सुरुवात होते. मात्र ते ऊर्ध्वगामी करून मुद्दाम कोंडाकोंडी करू नये. त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतो. असं असल्यामुळं सद्गुरू काही श्वास घेऊन झाल्यानंतर मग केवळ चिदाकाशामध्ये परमात्म भावनेनी किंवा ब्रह्मभावनेनी थांबून राहावं असं सांगतात. पण या थांबण्याच्या स्थितीमध्ये श्वास देखील सूक्ष्म श्वास किंवा पवन आपाप वर जाऊन थांबायला सुरुवात होते असं घडतं. या मार्गाने जर काम झालं आणि असाच बसून राहू लागला तर तो परमात्म्याशी एकरूपता साधून सुखे नैव आनंदाचा सुखाचा शांतीचा प्रत्यय घेत राहतो. त्याच्या पुढे ध्यानाची कोणती प्रक्रिया त्याच्याबाबत संभवत नाही मागच्या वेळेला मी सांगितलं. पण आणि एखाद्याच्या बाबत ते होतं देखील. स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथामध्ये स्वरूपानंदांनी अमलानंदांना असंच सांगितलेलं आहे की आपला अंतरपवन आणि चित्तवृत्ती चिदाकाशात नेऊन वरच्या वायुमंडळात अत्यंतिक स्थिर करायची आणि ब्रह्मभावनेचा प्रत्यय घेऊन थांबायचं. संपलं. स्वामी माधवनाथांना देखील स्वरूपानंदांनी असं सांगितलेलं होतं की वायुमंडळामध्ये मन लीन करायचं ते दोघं सोहम भजन करण्यासाठी बसलेले असताना. तेव्हा माधवनाथ म्हणाले की मला ध्यानाच्या वेळेला हे ध्यान झाल्यानंतर काही बाही हे जमतं तेव्हा स्वरूपानंद प्रसन्न झाले असं वर्णन आहे. प्रश्न असा येतो की ज्यांना अशा प्रकारे थांबता येत नाही त्यांनी काय करायचं. मनाच्या ओढी ज्या असतात त्या आपण मिळवलेल्या असतात. आपण मन विषयाकडे वारंवार धाडलेलं असतं, विषयाचं मुद्दामहून चिंतन केलेलं असतं, विषयाच्या स्मृती इंद्रियांमध्ये सूक्ष्म रूपाने असतात, त्या मनाला चाळवतात आणि मन विषयाकडे धाव घेतं आणि ध्यानाला बसेपर्यंत अशी आपल्याला सवयच नसते की मनामध्ये एखादा विचार उठला तर आपण तो खरा मानायचा नाही, आपण त्याला प्रतिसादच द्यायचा नाही, ही सवयच नसते. आपण जणू यंत्रवत त्याचं अनुसरण करतो. जसं दुपारी 4 वाजता भगिनींना झोप वगैरे झाल्यानंतर आता चहा टाकावा असा विचार येतो, तर यंत्रासारखं त्यांचं शरीर उठतं, गॅसपाशी जातात, चहा टाकतात आणि तो प्यायल्यावर गोष्ट संपते. मनात एखादी गोष्ट आली आणि आपण ती केली नाही, ती साक्षीत्वानी पाहिली, हे कधी माहीतच नाही कोणालाच आपल्याला. असं असल्यामुळं त्या ठिकाणी आत्मसंस्थ मन केलं आणि आत्म्याशी एकरूपता साधून राहिलो तर चंचल मन जेव्हा एखादा दुसरा विचार त्याच्यामध्ये निर्माण होतो तेव्हा त्या विचाराला आपण अनुसरतो, आपण त्याच्या पाठोपाठ धावतो आणि मग ध्यानाचा वेळ निघून जातो. 5-10-15 मिनिटं जातात आणि मग लक्षात येतं की आपण ध्यानाला बसलेले आहोत, त्याच्याऐवजी विचार सुरू झाला. याचं कारण असं की कितीही पक्क ठरवलं तरी देखील हा सरावच नाहीये. अशा तयारीचा जर साधक असेल, म्हणजे कमी तयारीचा साधक असेल, तर त्याचं मन वारंवार बाहेर जायला सुरुवात होते. अशा वेळेला मनात उठलेला जो विचार आहे त्या विचाराकडं सावधपणाने, आपण आत्मभावात राहिलोय ना, आता हा कोणता विचार, ऑफिसमध्ये जाऊन अमुक अमुक काम करायचंय, आता आपण ऑफिसमध्ये नाही आहोत, आपण ध्यानाला बसलेले आहोत, आपण आत्मस्वरूप होऊन चिदाकाशात मन लीन केलेलं आहे आणि अचानक विचार उठला, विचार उठण्याला काहीच प्रतिबंध नाही, तुम्ही त्याबाबत काही करू शकत नाही, पण तुम्ही त्या विचाराबद्दल लगेच जागरूकता दाखवता आणि कोणतं काम तुमचं करायचंय ते काम करू म्हणून सुरू देखील करता, जणू ऑफिसमध्ये खुर्चीत जाऊन बसता. थोड्या वेळ चिंतन घडतं, ते काम झालं, पूर्ण झालं, एकदा वरिष्ठांच्या हातात दिलं म्हणजे झालं, आणि मग लक्षात येतं की आपण ध्यानाला बसलोय, ऑफिसचा विचार सुरू झाला. असं जेव्हा घडतं किंवा अशा तयारीचा, म्हणजे कमी तयारीचा जेव्हा साधक असतो तेव्हा त्याला सांगितलं जातं की साक्षीत्व राख, तुला आत्मभावाने राहता येत नाहीये. त्या ठिकाणी वायुमंडळामध्ये मन लीन करता येत नाही, मनाच्या पाठोपाठ श्वास लीन होतात, वासनांचाही क्षय होतो. पण हे थोडा वेळ जमतं आणि मन एखादा विचार निर्माण करतं आणि तुम्ही बाहेर फिरायला जाता, त्या विचाराचा हात धरून 5-10 मिनिटं वाया जातात. अशा वेळेला निदान एवढा तरी सावधपणा राखा असं सांगितलं जातं की आपण आत्मस्वरूप होऊन बसलेले होतो, हा कोणता विचार आला, या विचाराला प्रतिसाद द्यायचा नाहीये, असा साक्षी विचार निर्माण करा. त्या साक्षी विचाराने समोर उठलेल्या विचाराचा त्याग करा. काही काळ ही देखील खटपट साधकाला जमते आणि एखाद्याला ही संपूर्ण जमते, म्हणजे समोर विचार उठला त्या विचाराचा त्यांनी त्याग केला, विचाराचा त्याग केल्यानंतर विचार गळून पडतो, वृत्ती गळून पडते, त्या वृत्तीला पाठिंबा देणारे आपणच असतो, आपण पाठिंबा दिला की ती फिरते, आपल्याला फिरवते. पण आतून सावधपणाने सावध साक्षेपी आणि दक्ष असे समर्थांचे शब्द आहेत. तर आपलं आत्मभान असलेले आपण लगेच साक्षी व्हावं आणि समोरचा विचार आपल्याला करायचा नाहीये असं ठरवावं, तो विचार गळून पडेल. त्यानंतर परत एखादा विचार उठेल, पण पुढचा विचार उठेपर्यंत काही वेळ निघून जातो, काही अंतर निघून जातं. काळ तर पुढे सरकलेला असतो, सरकत असतो, पण विचार उठलेला नसतो. ही विचार शून्यता किंवा विचाररहित स्थिती, ही स्थिती देखील आत्मरूप असलेले तुम्ही पण साक्षी असलेले विचार उठल्यामुळे तुम्ही वेगळेपणाने पाहता. तुमच्या लक्षात येतं की विचारच उठलेला नाही, आणि मग परत एखादा विचार उठेल. कोणता विचार उठेल याला काही नियम नाही. तुम्ही परत ते पक्कं लक्षात ठेवलेलं आहे असं असल्यामुळे समोरच्या विचाराचा तुम्ही त्याग करू शकलात. परत विचाररहित स्थिती निर्माण झाली. अशा वेळेला विचाराचं वेगवान चक्र कमी होतं. एका तासामध्ये, एका मिनिटामध्ये 15 ते 16 विचार उठतात असं शास्त्रज्ञ म्हणतात. याचं कारणही असं आहे की एका मिनिटामध्ये साधारण 15 ते 16 श्वास तुम्ही घेता. श्वासोच्छ्वासाची ती संख्या आहे. जवळपास प्रत्येक श्वासाबरोबर एखादा आधार विचार येतो आणि निघून जातो. पण विचाराला प्रतिसाद द्यायचा नाही असं ठरवल्यामुळं त्याची संख्या 16-15 वरून 14-12-10-8-6 इतकी कमी होते. याचं कारण मध्ये निर्विचार शून्यता मिळायला सुरुवात होते. त्यामुळे विचाराचं वेगवान चक्र जे आहे ते वेगवान चक्र हळूहळू मंदावतं. तुम्ही जत्रेमध्ये फिरणारं चाक कधी पाहिलंय? की त्या चाकावर घोडा, हत्ती, बदक अशी लाकडी खेळणी बसवलेली असतात. तुम्ही तुमच्या मुलाला बसवता, सगळी चाक, सगळी खेळणी भरली की मग तो मालक सुरू करतो. तो हाताने वेग देतो. प्रत्येक वेळेला त्याच्या समोर आलेल्या खेळण्याला तो ढकलतो. वर मुलं बसलेली असतात आणि असं करता करता तो बराच वेग देतो आणि ठराविक वेळाचे पैसे घेतलेले असतात. आता त्याला तो खेळ संपवायचा असतो, थांबवायचा असतो. तर प्रत्येक वेळेला हे वेगवान जे चक्र असतं त्या चक्राला उलट बाजूने तो हात लावायला सुरुवात करतो. हात लावल्यामुळं ते चक्र लगेच थांबत नाही, पण त्याचा वेग कमी होतो. असा प्रत्येक वेळेला हात लावत लावत त्या चक्राचा वेग कमी होत हळूहळू ते चक्र तुम्हाला अगदीच सावकाश फिरताना दिसतं, तरी तो हात लावतच राहतो. आणि एक वेळ अशी येते की त्याच्या समोर हात लावून तो ते चक्र थांबवतो. असं धरा की विचाराचा साक्षी तुम्ही झालेले आहात आणि प्रत्येक विचाराला तुम्ही असं साक्षीत्वामुळे थांबवलेलं आहे जत्रेच्या चक्राला. तर एक वेळ अशी येते की तुमच्या समोर विचाराचं चक्र थांबतं. विचाररहित अशी स्थिती निर्माण होते आणि ती विचाररहित स्थिती पाहणारे तुम्ही असता साक्षी विचारांमुळे. साक्षी विचार हाही विचारच आहे, पण अवांतर विचार उठण्यासाठी योजलेली ती युक्ती आहे. हा साक्षी विचार ज्यांनी अंगीकारलेला आहे तो मुळात आपण परमात्मा या भावानी बसलेला आहे, चिदाकाशामध्ये मन लीन करण्याच्या भावनेनी. आपण आत्मरूप आहोत या भावनेनी बसलेला आहे आणि त्यांनी उसना साक्षी विचार घेतलेला आहे. अशा वेळेला समोर जर विचारच नसेल तर विचाराचा साक्षी, निर्विचाराचा साक्षी काय म्हणून? त्यामुळे साक्षी विचार संपून जातो आणि मूळतः तो आपण परमात्मा अशा भावनेनी चिदाकाशात थांबलेला असतो, त्या परमात्मा भावनेचं त्याला स्मरण होतं मनाखेरीच, मन थांबल्यावर, आणि तो ध्यानाचं सुख अनुभवायला लागतो. ही अजून एक पद्धत. पण कोणाकोणाला हेही जमत नाही. पहिली गोष्ट जमली तर प्रश्नच मिटला. पुढे ध्यानाला काही पद्धत नाहीये. नदी उगमी स्थिरावे तरी सिंधुत्व कान पावे असं परमामृतामध्ये मुकुंदराज म्हणतात. तुम्ही 5-10 सोहमचे श्वास घेतले, मन चित्त या चिदाकाशाच्या भागामध्ये तुमची जाणीव परमात्मा होऊन थांबली, आणि क्षण त्याच्या पुढचा क्षण त्याच्या पुढचा क्षण तुम्ही परमात्माच आहात. अन्य विचारच उठला नाही. विचाराखेरीज, शब्दाखेरीज परमात्मा भावानी तुम्ही आहात. आणि मग अजून खोल जाता, आपण अविनाशी, चैतन्य मात्र, आनंद रूप, शांत स्वरूप असे आत्मा हा भाव दृढ होत जातो. तर प्रश्न संपला. पण हे जमत नाही म्हणून साक्षी विचार. या साक्षी विचारांनी जर जमलं तर प्रश्नच नाही. पण एवढा साक्षी विचार देखील कधी कधी जमत नाही. साक्षी विचाराची खटपट करतो, थोडा वेळ ठेवतो, अगदी लक्षात ठेवून ठेवतो, आणि नंतर सगळं सोडून देतो, नुसता बसून राहतो. त्याची सगळी शक्ती जणू निघून जाते. पण त्याला एवढं माहीत असतं की आपण ध्यानाला बसलेले आहोत, बसून राहायचं. ही निष्ठा देखील चांगली आहे. यांनी थोड्या वेळाने तुम्ही विचारामध्ये फिरत असताना अचानक तुमच्या लक्षात येतं की आपण ध्यानाला बसलेले आहोत, त्याच्याऐवजी विचाराच्याच मागे फिरत राहिलो. स्वामीजी असं म्हणत असत की तुम्ही तर विचाराच्या मागे फिरताय, मग आपण ध्यानाला बसलेले आहोत आणि हे फिरणं बरोबर नाही अशी जी आतून जागृती येते, तुम्ही तर फिरता त्यामुळं तुम्हाला ती जागृती तुमच्या मनाने तर दिलेली नाही. ही कोणी दिली? ही आत्मसत्तेने दिली. ही आत असलेल्या सद्गुरूच्या अधिष्ठानांनी दिली. ही जागृती तुम्हाला आत्म्याने दिली. ही पावन वेळ समजा असं स्वामीजी म्हणायचे. या वेळेला जमण्याची शक्यता आहे. अचानक चित्तवृत्ती तुम्हाला जेव्हा लक्षात येतं, आपण तर फिरायला लागलो, अचानक चित्तवृत्ती शांत होतात, एकत्र होतात, त्याचा चिदाकाशात लय होतो आणि ध्यान जमून जातं. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला जे ध्यान करायचं आहे त्या ध्यानाच्या वेळेला सुरुवातीला एक मिनिट, दीड मिनिट नुसते शरीर शांत, मन शांत करून बसा. मग सद्गुरु स्मरण करा, सद्गुरूंना मनश्चक्षून समोर आणा. त्याच्या ज्या बऱ्याच युक्त्या सांगितल्या त्याच्यापैकी कुठली तरी एखादी युक्ती आपल्या ठिकाणी काम क्रोध इत्यादी नाहीयेत, सगळ्या जगताचं कल्याण होवो अशा प्रकारचा एखादा चांगला विचार धरा, आणि मग सद्गुरूंची मानस पूजा करा एखाद 1.5-2 मिनिटात. मग अनुग्रहाच्या वेळचे सगळे श्लोक म्हणा. ओम तत्वम सोहम सहा किंवा श्रीम तत्वम सोहम सहा भगिनी वर्गाकरता या मंत्राचं 3 वेळेला उच्चारण करा. हे जे गुरुवाक्य आहे, हा जो महामंत्र आहे गुरूंनी दिलेला, त्या महामंत्राचं किंचित काळ चिंतन करून आपण परमात्मा आहोत अशी उत्कट भावना करा. आपण देह मन बुद्धी नाही. मग आपल्याला कशा प्रकारे सोहमचे श्वास घ्यायचे आहेत याचं थोडं स्मरण करा. लगेच श्वास घेऊ नका. काय करायचंय आपल्याला? मध्यमेतून जीव परमात्म्याला भेटायला चाललाय या भावनेनी सो असं म्हणत श्वास घ्यायचा आहे. थांबायचं आहे तेव्हा परमात्म्याशी एकरूपता साधून थांबलो. निर्विचार श्वास सोडताना हम म्हणायचं आहे. जीव आपल्या मूळ ठिकाणी परमात्म्याशी एकरूप होऊन परत येतो आहे अशी भावना धरायची आहे. असे काही श्वास घ्यायचे असं चिंतन करायचं. आणि मग त्याच्यानंतर ध्यान करायचं म्हणजे काय करायचं याचंही आता मी सांगितलं तसं थोडक्यात चिंतन करायचं आणि मग श्वास घ्यायचे. आपल्याला काय करायचं आहे हे नीट डोळ्यासमोर आणायचं आणि मग त्या कृतीला सुरुवात करायची. इथून पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं जे ध्यान आहे त्या ध्यानाच्या संदर्भातली तर प्रवचनं होतीलच. मी ते तर तुम्हाला सांगणारच आहे. पाचव्या अध्यायाच्या अखेरीला स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुः च एव अंतरे भ्रुवो प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ. पण त्या प्रवचनांच्या आधी आतापर्यंत जे मी सांगितलं त्याचं एक प्रात्यक्षिक आपण करू. आपल्याला घाई काहीच नाहीये ना. आपल्याला आपल्या जीवनाकरता हे जमवायचंय म्हणून आपण हे सगळं ऐकतो आहोत. आपण जी रोज कृती करतो साधना करतो ती साधना आपल्याला जमवायची आहे आणि ती जमवण्याकरता ही प्रवचनं उपयोगी व्हावीत अशी आपली भावना आहे. त्यामुळे हे केवळ ऐकण्याचं शास्त्र होऊ नये, हे करण्याचं शास्त्र व्हावं. म्हणून त्यामुळं एखाद्या अनुषंगिक साधनेप्रमाणेच हे सर्व सांगत असताना मी फक्त सोहमचे मध्यमेतून श्वास कसे घ्यायचे हे दाखवलं नाहीये. याचं कारण ही असं आहे की ते तुम्हाला माहितच आहे अनुग्रहाच्या वेळेला. आणि ही तशी हातवटी सोहमच्या श्वासाची अशी माईकवर सांगून आणि करून दाखवून ही एवढी एक गुरुपदिष्ट गोष्ट आहे. ती अनुग्रहाच्या वेळेला सांगितली जाते असं असल्यामुळं तेवढी गोष्ट मी तुमच्या समोर प्रगट केलेली नाही. पण तुम्हाला ती माहिती आहे. शिवाय जे नेहमी येणारे किंवा अनुग्रह न झालेले असे साधक आहेत त्यांना ती योग्य वेळेला जेव्हा त्यांना हे ध्यान करावं अशी प्रेरणा होईल तेव्हा अनुग्रहाच्या वेळेला मी ती त्यांना तेव्हा सांगेन. म्हणून आपल्यापाशी वेळ 25 मिनिटाचा आहे बरं का. या 25 मिनिटाच्या वेळेमध्ये आपल्याला हे 1.5 तासाचं ध्यान बसवायचंय असं समजा. पण मी जसं सांगत जाईन तसं तुम्हाला हे समजो अशी माझी सदिच्छा आहे. कारण हे तुम्हाला जर समजलंच नाही तर या सांगण्याचा उपयोग काही नाही. पण तुमच्या डोळ्यांवरून तर तसं दिसत नाहीये. पण हे जर पटपट जमेल तर प्रत्येक गोष्टीकरता याच्याकरता 1.5 मिनिट वेळ द्यावा, याच्याकरता 2 मिनिटं वेळ द्यावा असं म्हणता म्हणता आपली 10-15 मिनिटं सुरुवातीलाच निघून जातील. तसं होऊ नये म्हणून तुम्ही देखील थोडं तुमच्या बाजूनी हे जमवायचं आहे अशा आशा निश्चयाने करा. आपण काय करणार आहोत ते मी तुम्हाला सांगतो. आपण बसल्यानंतर प्रथम ज्याला प्रयत्न संवेग ध्यानाचा कर्कचून बसण्याचा तर तो ओळखून त्याच्यामध्ये शैथिल्य प्रयत्न शैथिल्य आणणार आहोत. म्हणजे बसणं हे सहज व्हावं, त्याच्यामध्ये कुठल्याही आपल्या अवयवावर जोरदार ताण नको ध्यानाला बसायचे, म्हणून याला प्रयत्न शैथिल्य म्हटलेलं आहे. असं आसन आपण तपासून पाहणार आहोत. नंतर थोडं विचाररहित असं बसून राहायला सांगितलेलं आहे. सगळं शरीर मन पेशींपेशी शांत होते आहे अशी भावना धरून बसणार आहोत. मग आपण विचाररहित अशा स्थितीमध्ये विकाररहित देखील झालेले आहोत असा संकल्प करणार आहोत. आणि मग जे अनेक उपाय सांगितले सद्गुरूंना शरण जाण्याचे, स्मरणाचे, त्याच्यापैकी सद्गुरूंची मानस पूजा आपण करणार आहोत. बरेच उपाय आहेत, तुम्ही ते ऐकलेले आहेत, पण त्याच्यातला हा एक उपाय आपण करणार आहोत. पुढचं काय करणार किंवा करायचं ते आधी मी सांगितलेलं आहे, नाहीतर त्याच्यात आपला वेळ थोडासा जाईल, ते नको व्हायला म्हणून आपण सर्वजण शांत डोळे मिटून बसू. एकदा आपलं सगळं आसन तपासून पहा. फार आवळून मांडी घालू नका, सरळ ताठ बसा, पण त्या बसण्याचा ताण घेऊ नका. मान सरळ अनुवटी जमिनीला समांतर, चेहऱ्यावरचे स्नायू अतिशय सैल सोडलेले. मी बोलता बोलताच जमवा. हनुवटी खालच्या बाजूला, त्यामुळे दोन दातांमध्ये अंतर, ओठ मिटलेले, डोळे सहज भावाने मिटलेले. भुवया ताणू नका. कानशिला मान सगळं सैल सोडा, याला प्रयत्न शैथिल्य म्हटलेलं आहे. भावना करा, संकल्प करा की आपलं सगळं शरीर शांत झालेलं आहे. कुठल्याच पेशीमध्ये देखील लगबग नाही. सगळे अवयव शांत झालेले आहेत. मन देखील निश्चिंत शांत. कुठल्याही विकाराचं स्मरण मुळीच नाही. पुढच्या क्षणाला काय करायचे याचंही चिंतन नाही, त्यामुळे दिवसभराची कामं तर बाजूला सोडा. काम क्रोधरहित अहंकाररहित, देहाचा देखील अहंकार नाही. बुद्धीचा मनाचा नाही. विद्वत्तेचा संपत्तीचा नाही. ते सगळं विसरलेलेच आहोत. सर्वेपी सुखी नसन तू अशी भावना. आपल्या सद्गुरूंना मनश्चक्षून समोर आणो. ज्यांना अनुग्रह झालेला नाही त्यांनी आवडती दैवता जसं रामचंद्र आहेत, गणपती, भगवान शंकर असं कोणीही, सद्गुरूंची पूजा आपण करू. एका सिंहासनावर ते बसलेले आहेत. मी बोलता बोलता तुम्हाला पूजा करता येईल ते अनुभवा. त्यांचे दोन्ही चरण धुण्यासाठी म्हणून आपण आपल्या समोर प्रतिष्ठापित आहेत. शुद्धोदकानी उष्णोदकानी नंतर पंचामृतानी परत उष्णोदकानी आणि शुद्धोदकानी त्यांचे पाय धुवून नंतर पुसून स्वच्छ समोर गंधाने स्वस्तिक रेखाटलेलं आहे. त्याच्यावर अक्षता, कुंकू, फुलं, त्यांच्या कपाळाला गंध, अक्षता, कुंकू, मस्तकावर फूल, गळ्यामध्ये सुंदर सुवासिक फुलांचा हार, अर्पण वस्तू अर्पण केलेली आहे. एक प्रतीक आहे, आपण आपल्या स्वतःलाच अर्पण केलेलं आहे. निरांजनाने ओवाळलेलं आहे, चरणांवर मस्तक ठेवलेलं आहे, त्यांचे आशीर्वाद प्राप्त केलेले आहे. यानंतर अनुग्रहाचे श्लोक म्हणायचे. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम अशा सद्गुरूंचं स्मरण प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक आदि परम भागवतांचं स्मरण आदिनाथांपासून हे ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आणि देव चुडामणींपासून आपल्या सद्गुरूंपर्यंत गुरु परंपरेचं स्मरण मला माहितीये की सगळी नावं तुम्हाला उच्चारायला मी सवड देत नाहीये. तुम्ही स्मरण करा कारण वेळ सद्गुरूंना नमस्कार करत आहोत. गमागमस्यम या श्लोकांनी ध्यानाचं स्मरण. पश्यामि ते रूपम आणि हंस हंसे ती ब्रुयात या चरणानी आणि श्लोकानी ध्यानानंतरच्या भावनेचं स्मरण आणि सद्गुरूंचा मंत्र तीन वेळेला आपण म्हणायचा. ओम तत्वम सोहम सा, तीन वेळेला. किंवा श्रीम तत्वम सोहम सा, तीन वेळेला. या गुरुवाक्याचं चिंतन करू. चिंतनाच्या अखेरीला आपण देह मन बुद्धी नसून निर्गुण निराकार सच्चिदानंद परमात्म तत्वच आपण असा दृढ बोध व्हावा आणि नंतर आपल्या सकट सर्वत्र ते तत्वच भरून राहिलेलं आहे अशा निश्चयात आपण यावं. तुम्हाला एक दीड मिनिट देतो आहे. त्यानंतर आपल्याला ध्यान पूर्व श्वास आणि ध्यान असं करायचं आहे. तुम्ही मगाशीच ऐकलत श्वास कसे घ्यायचे, त्याचं थोड्या वेळ चिंतन करा आणि पाठोपाठ ध्यान करायचं म्हणजे काय क्रमाने काय जमलं नाही तर काय असं सांगितले त्याचं किंचित काळ स्मरण करा, चिंतन करा. 2-3 मिनिटं देतो आणि मग सोहमचे श्वास घेऊन ध्यानाला बसायचं. श्वास कसे घ्यायचे आणि ध्यान काय पद्धतीने करायचं याचं तुम्ही चिंतन केलं असेल असं मी गृहीत धरतो. आता या वेळपर्यंत तुम्ही आपण देह मन बुद्धी नाही आपण सच्चिदानंद परमात्मा अशा उत्कट भावनेमध्ये येणं अपेक्षित आहे आणि त्या भावनेमधूनच नाभीपासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत सोहमचे दीर्घ 7-8 श्वास घ्यायचे आणि मग ध्यानाला बसायचं. सघोष श्वास आज्ञाचक्रापर्यंत घेऊन झाल्यानंतर त्या नादाचं अनुसंधान ठेवत घोषरहित किंचित श्वास वर तसाच ओढून घ्यायचा आणि त्या लयाचंही अनुसंधान ठेवत तो लीन होईल तेव्हा परमात्म्याशी तदाकारता पावली प्राप्त केली अशी चिदाकाशात भावना करायची श्वास घेताना. सो आणि सोडताना हम. प्रत्येक श्वासामुळं तुमची इंद्रिय मनाबरोबर मन पवनाबरोबर आणि मन पवन बोधासहित चिदाकाशात लीन होऊ देत. याला प्रत्याहार असं म्हणतात आणि चिदाकाशामध्ये क्षणमात्र परमात्म्याशी एकरूपता साधून श्वास रोधायचा आणि मग सोडायचा याला धारणा म्हणतात. सात आठ श्वास घेऊन झाले असतील तर एक शेवटचा श्वास सो असं म्हणत घ्या. चिदाकाशामध्ये परमात्म्याशी तदाकारतेच्या भावनेने निर्विचार थांबून राहा. श्वास रोधून धरा थांबा आणि तुम्ही मात्र चिदाकाशामध्ये ब्रह्मभावनेने थांबलेलेच राहा. आता श्वास रोधण्याची भावना संपेल आणि श्वास सहज सुटेल तेव्हा सुटो. श्वासाकडे संपूर्ण दुर्लक्ष करा. श्वासावर सोहम करणं बंद. श्वास नैसर्गिक गतीने चालू. तुम्ही चिदाकाशामध्ये परमात्मा भावनेने आहात सच्चिदानंद होऊन थांबलेले आहात. मस्तकाखेरीज बाकी शरीराचा विसर पडावा इतकी तीव्रपणे जाणीव मस्तकाकाशामध्ये स्थिरावलेली आहे. आता तुम्ही बाकीच्या शरीरात नसलं पाहिजे. आणि मस्तकाकाशामध्ये ब्रह्मभावनेने थांबलेले आहात. तुम्ही परमात्माच होऊन थांबलेले आहात. विचार उठवू न देता, शब्दाचा उच्चार न करता, आत्ताच्या क्षणी देखील तसंच, चालू क्षणामध्ये तसंच. तुमच्या लक्षात येईल की एक सूक्ष्म अंतरपवन तुम्हाला मदत करतो आणि चिदाकाशामध्ये परमात्मा धारणा मन आणि प्राण दोन्ही थांबून घडते. शरीराला आवश्यक असा श्वासोश्वासही किंचित चालू राहतो आणि एक अंतरपवन चिदाकाशात जाऊन स्थिरावतो देखील. या पहिल्या ध्यान प्रकारातच आता जमवा. आता 2 मिनिटं मी काहीच बोलणार नाही, पण काळाचे क्षण क्षण असे विभाग करून प्रत्येक वेळेला तिथंच थांबा. पूर्ण जमवा. चिदाकाशात मनात चाललंय, किंचित सूक्ष्म पवनाचाही लय. तुम्ही परमात्मा स्वरूपाशी तदाकार. बाकीच्या देहाचं स्मरण नाही. देहाच्या सापेक्ष असणाऱ्या परिसराचं, जगताचं स्मरण नाही. असं बसलेलं असताना ज्यांच्याबाबत विचार एखादा उठायला सुरुवात होईल त्यांनी आत्मभाव राखून साक्षी विचार घ्या आणि समोरच्या विचाराचा त्याग करा. प्रत्येकाने असं करायला पाहिजे असं नाही. पहिल्या पद्धतीने ज्याला जमेल त्यांनी ती स्थिती टिकवून ठेवा. हे जमेन अशी झाली की मग पुढची गोष्ट साक्षी भाव. सूक्ष्मातला सूक्ष्म तरंग तुम्हाला समजेल आणि त्याला तुम्ही सोडा देखील सावधपणाने दक्षतेने साक्षीत्वाने. कुठलाही विचार उठता उठताच लक्षात यावा की आत्मस्वरूपाला दूर करणारा विचार आहे. त्याचा त्याग करा, सोडून द्या, त्याच्यावर चिंतनच करू नका, तो गळून पडेल. निर्विचार शून्यता निर्माण होईल, तीही वेगळेपणाने बघा. असंच करत राहा. पुढचा विचार उठला तरी तो सोडूनच द्यायचा. निर्विचारतेचा काळ जर वाढला, मिनिट दीड मिनिटाच्या पुढे गेला, तर पाहणारा जो द्रष्टा आहे, साक्षी आहे, त्याला स्वरूपबोध प्राप्त होतो. मात्र जे विचाराच्या आवर्तात सापडले असतील आणि साक्षीत्वही जमत नसेल त्यांनी केवळ बसून राहा. चिदाकाशात लक्ष ठेवून तुम्ही विचारात गुंग होऊन गेलेले आहात. ज्या क्षणी लक्षात येईल की आपण ध्यानाला बसलो त्याच्याऐवजी विचारच करू लागलो त्या क्षणी आवरा मन आत्मस्वरूपाच्या जवळ येईल शांत होईल ध्यान विसर्जित करताना दोन तीन मोठे श्वास घ्या सोडून द्या एखादा सोहमचा श्वास सो म्हणत घ्या अर्धा मिनिट पर्यंत परत ध्यानाला बसा आणि मग डोळे उघडा सद्गुरूंना नमस्कार मनोमन करत बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर हरि